chinimandi.com podcast.
ऊस थकबाकीबाबत भाकियूने दिला धरणे आंदोलनाचा इशारा. शुक्रवारी शहरातील नगरपालिका सभागृहात भारतीय किसान युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी एका बैठकीचे आयोजन केले, ज्याचे अध्यक्षस्थान स्वीकारून जिल्हाध्यक्ष कपिल खाटियान यांनी सांगितले की दिवाळीसह इतर सण तोंडावर आहेत, पण जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, ज्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यांनी सांगितले की अनेकदा जिल्हा प्रशासनाने थकबाकी भागवण्याचे आश्वासन दिले, पण पैसे अजूनही मिळालेले नाहीत. यामुळे वैतागून येणाऱ्या 29 ऑक्टोबरला शामली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनिश्चितकालीन धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रदेश प्रवक्ता कुलदीप पवार, मंडल अध्यक्ष भवर सिंग, योगेंद्र सिंग, गयूर हसन, ओमपाल सैनी, लाखन सिंग, दीपक शर्मा, पदम कैडी, अब्बास मुनव्वर हसन, इम्रान चौहान, असद तोमर, सद्दाम भाटू, प्रदीप त्यागी, संजीव राठी, कुलदीप, फुरकान, गुड्डू बनत, तालिब चौधरी आदि उपस्थित होते.